नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमका प्रादेशिक खबर दिता। मुखेल खबरो। डॉ बाबासाहेब आंबेडकर हांच्या 135व्या जयंतीच्या कार्यावळी निमतान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आंबेडकर भवनाच्या बांदकामाचो आयज बुनयादी फातर घातलो। बायलां खातीर 33% आरक्षण दिवपी नारी शक्ती वंदन हो भाजप सरकारान चालीक लायिल्लो इतिहासीक कायदो आसा अशें मुखेलमंत्री सावंत हांणी म्हटलां। सांगे आनी धारबांदोडा हांगा बेगीनूच अत्याधुनीक उजो पालोवपी दळाचे कार्यालय उभारतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या। आनी सरकारच्या कुशळटाय विकास आनी उद्देजकता संचालनालयान मुख्यमंत्री कुशळटाय येवजणे खाला कुशळटाय अभ्यासक्रमा खातीर प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या। पुराय खबरो। पणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर हांच्या 135व्या जयंतीच्या कार्यावळी निमतान मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आंबेडकर भवनाच्या बांदकामाचो आयज बुनयादी फातर व्हर्च्युअल पद्दतीन घातलो। परवरे वाठारांत 2444 चौखण मीटर जागेन हे आंबेडकर भवन उभारतले। भवनाच्या बांदकामा खातीर सरकार 6 कोटी रुपया खर्च करतले। फुडल्या आंबेडकर जयंती मेरेन ह्या वास्तूचे उक्तावण करपाची मोख दवरल्या अशें मुखेलमंत्र्यांनी सांगला।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांच्या ह्या यादीस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे परवरी जे खूप दिसांचो डिमांड आमच्या सगळ्या लोकांचो आशिल्लो त्याचो आज फाउंडेशन स्टोन आम्ही घातला। आमच्या सगळ्या खातीर ही गौरवाची गजाल असा। हे भवन आज म्हाका दिसता फुडल्या वर्सभराच्या भितर हे पूर्णत्वास येतले। खासा करून आम्ही फुडल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तात ताचे उक्तावणी करपाचे आम्ही यश आवडिता।
सुशिक्षित जावन अर्थिक तशेंच डिजिटल सक्षम जावप आनी समाजाच्या उदरगती खातीर संघटीतपणान वावरप म्हत्वाचें आसा अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगला। ह्या समाजातल्या गुणेस्त विद्यार्थ्यांक राष्ट्रीय पातळीवेल्या अभ्यासक्रमाचो लाव मेळचो म्हूण गोंय टॅक्निकल एज्युकेशनच्या जोडपालवान खासा शिष्यवृत्ती दितले। विद्यार्थी दशेतल्या ह्या तरणाट्यांनी राष्ट्रीय पावड्याचेर शिक्षण घेवन वेगवेगळ्या मळार स्वतःचो फुडार घडोवचो अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले। मागासवर्गीय समाजाच्या उदरगती खातीर केंद्र सरकारान 53 लाख कोटी रुपयाची जाल्यार राज्य सरकारान 20 कोटी रुपयाची अर्थीक तरतूद केल्ल्याची माहिती तांणी ह्या वेळार दिली। ह्या वेळार समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर हांणी बाबासाहेब आंबेडकर हांणी दलितांच्या उदरगती खातीर केल्लो संघर्श मोलादीक आसा अशें म्हटले। तशेंच आयचो सक्षम लोकशाय सयत भारत उबो आसा ताचे पुराय श्रेय संविधान बरोवपी डॉ बाबासाहेब आंबेडकर हांकां वता अशें मुखार तांणी सांगलें। पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर हांणी डॉ बाबासाहेब आंबेडकर हांणी समाजातल्या प्रत्येक गरीब मनशाक न्याय आनी समान हक्क मेळचो म्हूण केल्लें काम म्हत्वाचें आसा अशें सांगलें। ही कार्यावळ गोंय समाज कल्याण खात्यान आयोजीत केल्ली। कार्यावळीच्या सुरवेक डॉ बाबासाहेब आंबेडकर हांच्या पुतळ्याक हार घालून मुखेलमंत्री तशेंच हेर मानेस्तांनी तांकां आर्गां ओंपलीं। कार्यावळी दरम्यान गुणेस्त विद्यार्थ्यांचो भोवमान जालो। नारी शक्ती वंदन अधिनियम बायल आरक्षण विधेयक हो भारताच्या लोकशायेचो एक म्हत्वाचो कायदो। लोकसभा विधानसभा आनी दिल्ली विधानसभेन बायलां खातीर 33% आरक्षण दिवपी भारत सरकारान चालीक लायिल्लो हो इतिहासीक कायदो आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटला। ह्या कायद्याक लागून राजकीय निर्णय घेवपाक बायलांचो वांटो वाडटलो आनी 2029 मेरेन लोकसभेन 33% बायलांक आरक्षण मेळटले अशें तांणी मुखार सांगले।
नारी शक्ती बंधन अधिनियम हे बील पास केले आणि सांगपाक खोस बघता की 2029 लोकसभेत 33% महिला असतल्यो आणि तातूनही बी रिझर्वेशन सहित महिला असतल्यो। आमच्या मागासवर्गीयांक सुद्धा त्या 33% रिझर्वेशन मेळटले ही आमच्या खातीर खरोखर सांगता एक संविधानात दिल्ले मोठो अधिकार असा आणि या अधिकारातल्यान आम्ही या वयर पावपाची गरज असा।
बर्ज फ्रायर ट्रेजिडी सारख्यो घटना परत जावच्यो न्हय म्हण पर्यटन मळावेल्या वेवसायिकांनी तशेंच हेर उद्देजकांनी लेगीत उजो पालोवपाची यंत्रणा तशेंच हेर सुविधा उपलब्ध दवरप गरजेचें आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटला। सांगे आनी धारबांदोडा हांगा बेगीनूच अत्याधुनीक उजो पालोवपी दळाचे कार्यालय उभारतले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या। ते आयज राष्ट्रीय उजो पालोवपी दळाच्या कार्यावळीन मुखेल सोयरे म्हण उलयताले। आतां मेरेन 650 आपदा मित्र आनी आपदा सखी प्रशिक्षित केल्ल्याची माहिती मुखेलमंत्र्यांनी दिली। राज्यान अत्याधुनीक यंत्रणे सयत उजो पालोवपी दळ घटमूट करपाची मोख राज्य सरकारान दवरल्या अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां।
सरकार सातत्यात अशा पद्धतीच्या फायर इन्सिडेंट सर्टिफिकेट दिता असताना आयदर एक एकदा आम्ही म्हणता इज ऑफ डुईंग सर्विसीस हाच्या खातीर उमका सहकार्य करपाक तत्परतेत असता. पण म्हाका दिसता इंडस्ट्रीयल सेक्टरातले टुरिझम सेक्टरातले हांच्यानी फायर लॅक्सीस खंयसरूच जावच्यो न्ही आणि अशा पद्धतीचे फायर इन्सिडेंट जावचे न्ही हाच्या खातीर आपल्या परीने बी सरकाराक आणि फायर डिपार्टमेंटाक सहकार्य करप हे तत्परतेत तितकेच गरज असता.
2025-2026 वर्सान आता मेरेन उजो पालोवपी दळान 8021 उज्याच्या घडणुकांच्या थळार सेवा दिल्या. हातूंतले 2942 घडणूक थळांचेर वचून उजो पालयला. हातूंतले 589 आपत्कालीन प्रसंग आशिल्ले जाल्यार ह्या काळांत 165 लोकांची जीव आणि 874 जनावरांचे जीव उजो पालोवपी दळान वाचयल्यात अशी माहिती गोंय उजो पालोवपी दळ आणि आपत्कालीन सेवा दळ संचालनालयाचे मुखेली नितीन रायकर हांणी दिली.
During the financial year, the department attended a total of 8,021 fire and emergency incidences and comprising of 2,942 fire incidences and 5,079 emergency incidences. Through timely and coordinated action, our personnel saved 165 human lives and 874 animal lives.
कार्यावळीचे सुरवेक उजो पालोवपी दळाच्या जवानांच्या परेडीचे मुखेलमंत्री दोतोर हांणी निरीक्षण केले. तशेंच हुतात्म्या जाल्ल्या जवानांक मुखेलमंत्र्यांनी आर्गां ओपली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
सरकारच्या कुशळटाय विकास आणि उद्योजकता संचालनालयान मुख्यमंत्री कुशळटाय येवजणेखाला ल्हान मुदतीच्या वेगवेगळ्या कुशळटाय अभ्यासक्रमांखातीर प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या. तरणाट्यांक रोजगार मेळवून दिवप आणि उद्योजकतेक चालना दिवप हो या उपक्रमाचो मुखेल हेत असा. शिक्षणीक फाटभुयेंत कितें असू वेगवेगळ्या गटांत तरणाट्यांक ही संद मेळटली. इत्सूक उमेदवारांनी 30 एप्रील मेरेन अर्ज सादर करपाक जाय. राज्यातल्या ह्या उपक्रमाक लागून कुशळटायेचेर आधारिल्ली रोजगाराची संद वाढटली असो विश्वास सरकारान उक्तायला. बोरी हिंदू संघटना प्रतिभा फ्रेंड सर्कल आणि श्री साईबाबा देवस्थान हांणी जोड पालवान वर्सुकी पद्दती प्रमाण अनुय बोरी आणि भोवतणच्या विद्यार्थ्यांखातीर बाल संस्कार शिबीर आयोजित केला. खेळ देशभक्ती गीत दिंडी प्रशिक्षण स्त्रोत पठन शिल्प अभंग आरती योग असे संस्कृताय तिगून दवरपी विषय या शिबिरात आसपावतात. शिबिराखातीर शुल्क घेवचे नात पूण या शिबिराखातीर अर्थिक योगदान दिवपाची इच्छा आणि ताक आशिल्ल्या पालकांनी वा हेर दात्यांनी आपलो वाटो नक्कीच दिवचो असे आयोजकांनी कळीत केला. फाल्यां म्हळ्यार 15 एप्रिलाक सुरू जावन हे शिबीर 25 एप्रील मेरेन बोरी प्रतिभा सर्कल सभाघरांत चलतलें अशें आयोजकांनी कळीत केलां. गोंयचे कावी कला प्रशिक्षक सागर नाईक मुळे हांकां राष्ट्रपती भवनांतल्या कलाकार निवासी कार्यावळी खातीर आमंत्रीत केल्यात. 15-20 एप्रील ह्या काळांत राष्ट्रपती भवनांत आयोजीत कार्यावळींत ते वांटेकार जातले आनी मार्गदर्शन करतले. खेळ गोवा क्रिकेट संघटनेन आयोजीत केल्ल्या गोवा प्रिमियर लीग एका दिसाची क्रिकेट सर्त 22-30 एप्रील ह्या काळांत जातली. ह्या सर्तीतले खेळ परवरी क्रिकेट अकादमी आणि सांगे क्रिकेट अकादमीच्या मैदानाचेर जातले. दर दिसा 2 खेळ जातले. हवामान भारतीय हवामान विभागाच्या पणजी केंद्रान गोंया खातीर फुडले 7 दिसांखातीर हवामान अंदाज जाहीर केला. ह्या अंदाजा प्रमाण राज्यांत 15 आणि 16 एप्रिलाक कडक वत आणि दमट हवामान असतले. उत्तर आणि दक्षिण या 2 जिल्ह्यांखातीर 15 आणि 16 एप्रिलाक येलो अलर्ट जारी केला. 2 दीस उष्णता आणि आर्द्रता वाढल्यार लोकांक उष्णतायेचो त्रास जावं शकता. तापमान सामान्यपेक्षा 1.6 डिग्री सेल्सियस आणि 3 डिग्री सेल्सियस मेरेन वाढ जावं शकता. खास करून उत्तर गोंयच्या कांय वाठारांनी तापमानाचो पारो वाढपाची चिन्नां आसात. ह्या फाटभुंयेर लोकांनी स्वताची काळजी घेवची अशें सुचयला. भरपूर उदक पिवप आनी स्वताक हायड्रेट दवरप. दनपारच्या कडक वतान भोंवचे न्ही. हलके आनी सुती कपडे वापरचे. हवामान विभागान ही माहिती आयज जारी केल्या. नागरिकांनी बदलत्या हवामाना प्रमाण सतर्क रावचे अशें आवाहन केलां. परतून एक फावट मुखेल खबरो. डॉ बाबासाहेब आंबेडकर हांच्या 135व्या जयंतीच्या कार्यावळी निमतान मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आंबेडकर भवनाच्या बांधकामाचो आयज बुनियादी फातर बसयलो. बायलांखातीर 33% आरक्षण दिवपी नारी शक्ती वंदन हो भाजप सरकारान चालीक लायिल्लो इतिहासीक कायदो आसा अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. सांगे आनी धारबांदोडा हांगा बेगीनूच अत्याधुनीक उजो पालोवपी दळाचे कार्यालय उभारतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. आनी सरकारच्या कुशळटाय विकास आनी उद्योजकता संचालनालयान मुख्यमंत्री कुशळटाय येवजण खाला कुशळटाय अभ्यासक्रमा खातीर प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. नमस्कार.